श्रीराम। समर्थ म्हणतात, भगवद वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवद वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे। जे जे काही सांगायचं आहे ते सर्व भगवद वचनच असल्यामुळे त्याच्यावर विश्वास हा जरूर ठेवावा, जो ठेवणार नाही तो पतित आहे, असं समर्थ म्हणतात। पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुरभिमान मत्सरे करी। पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवायच त्याला दोष देणं हे कितपत योग्य आहे। परंतु प्रश्न असा येतो की पूर्ण ग्रंथ पाहिला का, आणि पूर्ण ग्रंथ पाहणं म्हणजे तरी काय? एखादा ग्रंथ जर पाहायचा असेल तर त्यातला काहीतरी विषय कळणारी व्यक्ती जर असेल तरच त्याला ती ग्रंथ पाहायला आणि त्याच्यावर त्याचा काही एक अभिप्राय म्हणा, विचार म्हणा, व्यक्त करणं हे योग्य ठरेल। म्हणून कुठलाही ग्रंथ किंवा पुस्तक वाचायचं झालं तर त्याचा एक अधिकारी लागतो की ज्याला त्या विषयाचं ज्ञान आहे। एखाद्याने समजा दासबोध वाचला तरी त्याला जर या विषयाचं ज्ञानच नसेल तर तो त्याच्यावर काय बोलणार? म्हणून कोणताही ग्रंथ पाहताना, तसं इथं संतांच्या ग्रंथाच्या बाबतीत तर फारच अधिकारी पुरुष असल्याखेरीज त्या ग्रंथावर काही बोलणं हे योग्य ठरत नाहीये। म्हणून पूर्ण ग्रंथ पाहणं, त्याचा वाच्यार्थ लक्षार्थ नीट समजावून घेणं आणि तो साधनेच्या अंगाने पाहून मग त्याच्यावर जर कुणी काही मत व्यक्त केलं तर त्याला विचार करता येईल। परंतु काहीच न पाहता केवळ मत्सरापोटी जर त्याला कुणी दोष देत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही, असं समर्थांना आवर्जून सांगायचं आहे। पण असा जर कुणी दोष ठेवत असेल तर तो कसा आहे? तर दुरात्मा दुरभिमान मत्सरे करी, असं त्यांनी म्हटलंय। मत्सरापोटीच केवळ तो हे असं करत असतो, आणि तो कसा आहे? तर दुरात्मा, दुरी आत्मा ज्याला, जो आत्म्यापासून दूर आहे तो दुरात्मा, आणि जो आत्म्याच्या जवळ आहे किंबहुना आत्मरूपच झालेला आहे तो महात्मा। म्हणून असा जेव्हा शब्द समर्थ वापरतात किंवा संत वापरतात, दुरात्मा, अल्पात्मा, महात्मा, तेव्हा त्याचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे। जो आत्म्यापासून दूर का आहे? ज्याच्याजवळ हे विकार आहेत तो सहजच आत्म्यापासून दूर असतो। काम क्रोधादी विकार ज्याच्याजवळ असतील तो आत्म्याच्या जवळ जाणं संभवतच नाही। आत्मा हा परमशुद्ध आहे। व्यक्ती जितकी जितकी शुद्ध होत जाईल, जितके जितके विकार नष्ट होत जातील, तशी तशी तो जीव आत्म्याच्या जवळजवळ जातो, आणि जेव्हा आत्म्याचीच लक्षणं त्या जीवामध्ये येतात तेव्हा तो जीव आत्मरूप होतो। आत्म्याचं लक्षण जे सच्चिदानंद आहे, ते सच्चिदानंद स्वरूप जेव्हा त्या जीवाला प्राप्त होतं तेव्हा जीवशिवाची भेट होत असते। पण जो दुरात्मा असेल त्याला हे कळणारही कसं, आणि हा जो अध्यात्मशास्त्रावरील ग्रंथ आहे हे कळण्यासाठी त्याची पात्रताच नसते। म्हणून समर्थ म्हणतात तो दुरात्मा आणि दुरभिमान। दुरभिमान ह्याचा अर्थ अहंकार। माणसाला अभिमान असावा पण अहंकार नसावा, आणि हा अहंकार देखील विचित्र स्वरूपाचा आहे। केवळ मत्सरापोटी माझंच बरोबर आहे आणि दुसऱ्याचं चूक आहे असं म्हटल्यामुळे त्याचा मत्सर सुरू झालाय। या व्यक्तीला जगमान्यता मिळते आहे, लोक त्याच्याकडे येत आहेत असं पाहिल्यानंतर जो मत्सर पोटाचा गोळामध्ये आलेला असतो आणि त्या मत्सरापोटी ग्रंथाला दोष देण्याचं काम केलेलं आहे। म्हणून समर्थ म्हणतात तो दुरात्मा दुरभिमान। आता हा दुरभिमान कशामुळे होतो तेही पुढे म्हटलेलं आहे। अभिमाने उठे मत्सर। मत्सर का येतो? सगळे आपण जर बघितलं, मत्सर, दंभ ह्या सगळ्या गोष्टी अहंकाराच्या पोटी येतात, आणि अहंकार जो असतो तो देहबुद्धीच्या पोटी असतो, अज्ञानाच्या पोटी अहंकार असतो। कोणतं अज्ञान आहे? मी देह आहे असं वाटणं हेच अज्ञान आहे। आणि ह्या अज्ञानाच्या पोटी तो देहाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मी, माझं, माझं मोठेपण, माझी कीर्ती, माझी विद्वत्ता, असं काही तो माझं माझं म्हणून धरून बसलेला असतो, आणि त्या पोटी दुसऱ्याचं काही त्याला मानवत नाही, सहन होत नाही, त्यातून हा मत्सर निर्माण होतो। आपल्याला मत्सराच्या बाबतीत उदाहरण माहिती आहे की विश्वामित्रांसारखे महान ऋषीवर्य किती वर्ष तपश्चर्या केली तरी देखील वशिष्ठांचा मत्सर त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही। शेवटी एक वेळ अशी आली आणि त्यावेळेला मात्र विश्वामित्रांना लक्षात आलं की खरोखरच वशिष्ठ मोठे आहेत, म्हणजे ज्या वेळेला दुसऱ्याचं मोठेपण स्वीकारण्याचं तरी निदान मनाचं व्यापकता येते तेव्हा मत्सर होत नाही, किंवा स्वतःची साधनेची पातळी इतकी उंचावायला लागते की त्या ठिकाणी मत्सर संभवत नाही, मी आणि तो असं द्वैत राहत नाही, त्याच वेळेला मत्सर होत नाही। परंतु सामान्य पातळीवर हे शक्य नसतं आणि अगदी सामान्य खालच्या पातळीवर तर बारीक सारीक गोष्टीतून मत्सर असतो। दोन व्यक्ती एकाच ठिकाणी एका क्षेत्रात काम करत असल्या तर त्यांच्यामध्ये मत्सर अधिक, जर वेगळे वेगळे विषय असतील मत्सराचा संभव येत नाही, पण तरी देखील बारीक सारीक गोष्टीवरून सुद्धा मत्सर करणारी मंडळी असतात, तर तेव्हा समर्थित म्हणतात की अभिमानाने हा मत्सर येतो आणि मत्सराच्या पोटी पुढे तिरस्कार। नुसता मत्सर करून थांबला असं नाही, ज्याचा मत्सर करत असतो त्याच्याविषयी मग तिरस्कार आणि त्याच्यातून मग द्वेष निर्माण होतो आणि तो स्वतः पुरताच राहत नाही तर त्याच्यातून नसत्या कृत्य देखील वेडीवाकडी घडत राहतात की ज्या योगे त्या दुसऱ्या व्यक्तीला त्रास पोचावा। आणि त्यामुळे ते म्हणतात की मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे, त्याच्यातून क्रोध येतो तो प्रबळ होतो आणि त्यामुळे क्रोध ज्याला येतो त्याचा तर नाश होतोच पण इतरांनाही त्याचा त्रास होतो, त्यामुळे हे नसावं असं संत सांगत असतात। परंतु सगळ्या संतांच्या बाबतीत हा असा अनुभव आहे की कुठल्याही संतांना ह्या मत्सरातून बाहेर पडता आलं नाही। ह्याचा अर्थ मत्सर झाला त्यांनी अर्थात त्याच्याकडे लक्ष दिलं नाही परंतु कुणी सुटला नाही, प्रत्येकांना ह्या मत्सराची झळ ही सोसावी लागलेली आहे। हे का होतं तर ते म्हणतात अहिंसा अंतरी नासला, ज्याच्यामध्ये हे विकार असतात ना तो अंतःकरणात नासला असं म्हणतात। आणि काय झालं, कामक्रोधे खवळला, कामक्रोधानी खवळला अंतरात नासला आणि अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे, अहंभावानी तो लिप्त झालेला आहे। अहंकाराच्या पोटी हे सगळे विकार असल्यामुळे जो अंतरात नासलेला आहे त्याला स्वतःला सुख कुठून असणार, स्वतःलाही सुख नाही आणि दुसऱ्यालाही मी सुखानी राहू देणार नाही, हे जे तमोगुणाचं लक्षण आहे हे प्राधान्यानं अशा व्यक्तींच्या मध्ये असतं आणि त्याचा त्रास सगळ्यांनाच भोगावा लागतो, तसा समर्थानाही तो त्रास सहन करावा लागला। पुढे म्हणतात कामक्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला, ज्याच्यामध्ये कामक्रोध अंतरात भरलेले आहेत अशाला भला कसं म्हणता येईल। संत वस्तुतः अत्यंत प्रेमळ अत्यंत करुणा सागर असं म्हटलेलं आहे, सर्वांच्याविषयी त्यांच्या पोटात कळवळा येतो, पण हे असं बघितलं की काही काही वेळा त्यांना असं वाटतं काय करावं ह्यांना, कसं सांगावं म्हणजे ह्यांना पटेल, परंतु संतांनी सांगून देखील काहीही परिणाम न होणारी अशी पुष्कळ मंडळी असतात, तशामध्येच हे असल्यामुळे समर्थ पुन्हा म्हणतात की ह्यांना भला कसं म्हणणार। त्याला उदाहरण त्यांनी दिलं आणखीन एक, अमृत सेविताच पावला मृत्य राहो, ह्याच्याबद्दलची अशी एक कथा आहे की ज्या समुद्र मंथन झालं तेव्हा त्याच्यातून विष बाहेर पडलं आणि त्याच्याचबरोबर अमृतही बाहेर पडलं, तर अमृत जे बाहेर पडलं ते देवाला मिळावं म्हणून नारायणाची इच्छा होती आणि त्याप्रमाणे ते देवांना अमृत मिळण्याची त्यांनी व्यवस्था केली, पण ही गोष्ट राहूच्या लक्षात आली आणि त्यामुळे त्यांनी कपटाने वेष बदलून तोही तिथं अमृत सेवन करण्यासाठी गेला आणि त्यांनी थोडंसं अमृत प्राशन केलं, पण हे नारायणांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ताबडतोब राहूचा शिरच्छेद केला आणि त्यामुळे अमृताचं प्राशन जरी त्यांनी केलं होतं तरी नारायणांच्या हातून त्याचा वध झालेला असल्यामुळे तो मृत्यू पावला। म्हणजे अमृताचं सेवन करून देखील मृत्यू येणं संभवतं, चांगला ग्रंथ हातात येऊन देखील त्याची जर पात्रता नसेल तर त्याचा नाश संभवतो, कारण चांगल्या गोष्टीचा मत्सर करणं द्वेष करणं हे त्या व्यक्तीच्या नाशाला कारणीभूत होतं हेही त्याला लक्षात येत नाही, त्यामुळे कुठेतरी कळवळ असतो संतांच्या पोटामध्ये। म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतायत ही जशी अवस्था झाली तशी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून खरं म्हणजे सांभाळायचं पण काही इलाज नसतो। म्हणून हे थोडेसे कडक आणि थोडे कळवळ्यापोटी आलेले शब्द झाल्यानंतर मग म्हणतात आता असो हे बोलणे, किती सांगणार बरं, अधिकारा सारखे घेणे। या ग्रंथासंबंधी जर काही म्हणायचं असेल तर जसा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे तो घ्यावा। कोणतेही संतांचं वाङ्मय आपण पाहिलं किंवा भगवद्गीतेसारखा ग्रंथ पाहिला ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ पाहिला तर ह्या ग्रंथामध्ये अगदी सामान्य व्यक्तीपासून ते पूर्ण सिद्ध पुरुषापर्यंत सर्व पातळ्यांवर उपदेश केलेला असतो, साधनेचे मार्ग सांगितलेले असतात. काय स्थिती पोचायची आहे त्याचं वर्णन केलेलं असतं. आणि ज्यांनी त्यांनी आपापल्या पातळीनुसार पात्रतेनुसार त्यातील विचार ग्रहण करायचा असतो. जी सिद्धांची लक्षणं सांगितली आहेत किंवा सिद्धांचे आचार विचार सांगितलेत ते जर एखाद्या सामान्य माणसानी त्याचं अनुसरण करायला गेला तर धोका संभवतो. त्याचबरोबर सामान्य माणसाचे जे आचार विचार असतात त्याच्या ज्या काही अज्ञानाची लक्षणं असतात ती सिद्ध पुरुषांनी ज्ञानीपुरुषांनी जर ऐकली वाचली तर त्यांना असं वाटतं असं काही माणसं करतात. मत्सर कशाचा, काम कशाचा, क्रोध कशाचा. पण ते ज्या उंचीवरून पाहत असतात किंवा त्यांची जी काही बोधाची स्थिती असते त्यांना या साऱ्या गोष्टी मोठं आश्चर्य वाटतं. म्हणून एका ठिकाणी असं म्हटलंय, साधू सन कळे दुर्जनाची मती. दुर्जन कशा तऱ्हेनं काय बोलतील विचार करतील हे साधूंना लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं असं कसं शक्य आहे, मनुष्य इतका खाली कसा जाऊ शकतो, पशुपेक्षा देखील हीन कसा होऊ शकतो. पण होतो हे अनुभवाला आपल्याला येतं. म्हणून कुठलेही संतांचे ग्रंथ घेतले तर त्यातला सगळ्याच्या सगळा विचार आपल्यासारखी आहे असं न म्हणता आपण ज्या पातळीवर आहोत तेथून त्यातला विचार घ्यायचा आहे आणि तिथून पुढे चालायला लागायचं आहे. म्हणून ते म्हणतात अधिकारासारखं घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. परंतु त्यासाठी अभिमानाचा त्याग केला पाहिजे. मीच काय तो शहाणा आहे, कोण मला शिकवणार असं जर असेल तर ग्रंथाचा उपयोग होणार नाही. प्रत्येक व्यक्तीची अशी भूमिका असावी, साधकाची तर जरूर असावी, की मला प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकण्यासारखं आहे. जसं दत्तात्र्याने सांगितलं त्या ठिकाणी अनेक गुरु केलेले आहेत, कुणाकडून काही गुण कोणाकडून काय घेऊन, तसं बालाद अपि सुभाषितम ग्राह्यम असं म्हटलेलं आहे. लहान मूल सुद्धा एखादं काही गोष्ट बोलून जातं, एखादे अडाणी मनुष्य देखील एखादं वाक्य असं उच्चारून जातं की दुसऱ्या माणसाला किंवा विद्वानांनी सुद्धा जर अंतर्मुखून विचार केला तर खरंच या वाक्यामध्ये अर्थ आहे, विचार घेण्यासारखं आहे असं वाटतं. एखाद्याचं वर्तन पाहिलं, एखाद्याचं बोलणं पाहिलं तर आपल्याला असं वाटतं हा गुण खरंच चांगला आहे, आपल्याला घेण्यासारखा आहे. म्हणून अभिमानाचा त्याग करून आपण नम्रतेची भूमिका घेऊन जर दुसऱ्याकडून जे जे चांगलं घेता येण्यासारखं आहे हे घेण्याचा जर प्रयत्न असेल तर त्या व्यक्तीचं प्रगती ह्या तऱ्हेनं होऊ शकते. संत देखील या बाबतीत सावध असतात की पूर्ण झालेले असले तरी सुद्धा कुणाकडून काय घेण्यासारखं आहे असा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून त्यासाठी म्हणतायत की जर काय समजून घ्यायचं असेल तर अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. अभिमानाचा त्याग केला तर या ग्रंथातून काही ग्रहण होण्यासारखं आहे. मागा श्रोती आक्षेपिले जी ए ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे. म्हणतायत की सुरुवातीलाच ग्रंथाच्या श्रोत्यांनी विचारली होतं की ग्रंथानामं त्यावेळी जेव्हा विचारलं की कोणता ग्रंथ सांगणार आहात, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ असं तुम्ही विचारलेलं आहे तर त्याप्रमाणे काय ह्या ग्रंथात सांगितलं आहे ते सगळं मी तुम्हाला इथं पूर्णपणे सांगितलंय. सकळीही निरोपिले संकळीत मार्गे योग्य त्या प्रकाराने या ग्रंथात काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता प्रश्न येतो पुढे की सांगितलं आता पुढे त्याचं काय आहे, कारण कुठलाही ग्रंथ लिहिल्यानंतर त्याची फलश्रुती काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला लागते. तरी फलश्रुती देखील सुरुवातीला समर्थाने या समासामध्ये सांगून टाकलेली आहे आणि फलश्रुती अतिशय सुंदर सांगितलेली आहे. काय नेमकं या ग्रंथाच्या वाचनाने होतं, त्याच्या चिंतनाने होतं ते बघण्याजोगं आहे. म्हणून ह्या ओवीस समर्थ म्हणतायत, श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. श्रवण केलियाचे फळ, संतांच्या वाङ्मयातला प्रत्येक शब्द महत्वाचा असतो. श्रवण शब्द आलेला आहे इथे, ऐकणं असं म्हणत नाहीत ते. सामान्यतः आपण ऐकत असतो, कुणी काही बोलत असतो तो काय म्हणतो ते कानावर पडत असतं, आपण ते सगळंच्या सगळं आत घेतलेलं असतं असं नाही. बरेचसे शब्द जे असतात ते ह्या कानाने ऐकले आणि दुसऱ्या कानाने सोडले असंच असतं. बाहेर देखील अनेक ठिकाणी आपण ऐकायला जातो, समाजकारण राजकारण इतर अनेक विषय असतात ते देखील काय आपण श्रवण करायला जात नाही, आपण ऐकायला जातो. पण परमार्थाचा विषय जो आहे तो मात्र श्रवण करायचा आहे. ह्याचा अर्थ पूर्ण सावधानतेनं एकाग्र मनाने काय जे कानावर पडते आहे ते ऐकायचं आहे, अंतःकरणात साठवायचं आहे, त्याच्यावर चिंतन मनन करायचं आहे आणि निधिध्यासन त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं जेव्हा होतं तेव्हाच त्याला श्रवण असं म्हटलं जातं. आणि म्हणून श्रवणावर तर समर्थांचा फार भर आहे. संपूर्ण समाजच्या समाज समर्थांनी श्रवणावर लिहिलेले आहेत आणि श्रवणाचा परिणाम काय तेही त्यांनी विस्तृत विवेचन केलंय. म्हणून इथं ते म्हणतायत की श्रवण केलियाचे फळ. आता श्रवण करायचं असं ठरल्यानंतर पुढचा शब्द येतो की फळ. सामान्यतः माणसाला काहीतरी फळ समोर असल्याखेरीज तो कुठल्याही कार्याला उद्युक्त होत नाही. भगवंतांनी पुष्कळ सांगितलं की कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवंत सांगतात तू तुझं काम कर, त्याचं फळ काय इकडे बघू नको. त्याचं कारण फळ आपल्या हातातली गोष्ट नाहीये. काम करणं हे आपल्या हातातलं आहे, परंतु फळ जे आहे अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे खथानी आपल्या समोर आलेलं जे काम आहे ते स्वधर्म कर्म आहे, भगवंतांनी आपल्या पुढे ठेवलेलं आहे हे लक्षात घेऊन आपलं काम तन मन धनाने करायचं आहे आणि ते केल्यानंतर ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु म्हणून भगवंताच्या चरणी अर्पण करायचं आहे. असं जर कर्म केले असेल आणि करणारा कुणी जर असेल तर त्या कर्माचा कर्मयोग होत असतो. परंतु बहुधा सगळी जी कर्म केली जातात ती फळाच्या अपेक्षेनंच केली जात असल्यामुळे फळ काय हा प्रश्न नेहमी येतो. काही हे बारीक सारीक काम जरी कुणाला सांगायचं असलं, लहान मुलाला जरी सांगायचं असलं जा अमकं काही घेऊन ये दुकानातून, असं जरी म्हणायचं असलं तरी त्याला काहीतरी चॉकलेट देतो किंवा काहीतरी देतो, लाडू देतो, काही ना काहीतरी त्याला दाखवावं लागतं आमिष, तेव्हा तो ते काम करत असतो. हे जे संस्कार आहेत ना हे विपरीत संस्कार आहेत, परंतु ते असे काही हाडीमाशी रुजून गेलेले आहेत. एखादी व्यक्ती नोकरीसाठी जात असले तर तिथं देखील पहिला प्रश्न विचारते की पगार काय मिळणार आहे. वस्तुतः तुझं काम तू उत्तम कर, जर काम चांगलं होणार असेल आणि ते जर मालकाला पसंत पडलं असेल तर तुला बिनबोभाट पैसे तर मिळतील, कदाचित तुला बढती मिळेल, सगळं काही होईल. तू फक्त कर्मापुरतं लक्ष ठेव, पण तसं होत नाही. म्हणून इथं सुद्धा ग्रंथ वाचा म्हटल्यानंतर पहिल्यांदाच विचारणार की श्रवण केलं समजा फळ काय आहे. वस्तुतः श्रवण करावंसं वाटणं, परमार्थासारखा विषय त्याच्याबद्दलची गोडी निर्माण होणं फार मोठं फळ आहे. विशेषतः साधनेला लागल्यानंतर जे आपण काही ध्यान नाम सगळं करत असतो पण त्याला देखील प्रत्येक वेळेला फळ काय असंच विचारलं जातं. इतकं इतकं नाम घेतलं फळ काय मिळणार, ध्यानाला बसलो फळ काय मिळणार, ग्रंथाचा अभ्यास केला फळ काय मिळणार. संतांना मोठं आश्चर्य वाटतं ह्याचं की काय या माणसाला म्हणावं. हे जर ह्या मार्गाने तुला गेलास तर असं काही फळ तुला मिळणार आहे की जे ऐहिकाचं केवढंही वैभव एका तराजूत घातलं आणि तुला जे मिळणारं फळ आहे ते दुसऱ्या तराजूत घातलं तर तुझा तराजू जड होईल. परंतु सुरुवातीलाच मुळी फळ काय असं विचारलं तर काय होणार. पण शेवटी समर्थांच्या लक्षात आलं की ग्रंथाच्या सुरुवातीलाच फळ काय ते सांगितलं पाहिजे, तर पुढे हा ग्रंथ वाचला जाईल. म्हणून समर्थाने ह्या पहिल्या सचात फलश्रुती सांगताना विस्तृतप्रमाणे नेमकं काय घडणार आहे ते सांगितलेलं आहे. म्हणून इथं ते म्हणतात श्रवण केलियाचे फळ काय, क्रिया पालटे तत्काळ. पहिल्यांदा सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं क्रिया पालटे म्हटलंय आणि तत्काळ म्हटलेलं आहे. प्रत्येक शब्द ऐकून घेऊया आपण, विचार करूया. क्रिया पालटे, क्रिया थांबवायला सांगितलेली नाहीये. पुष्कळ वेळा लोकांची अशी कल्पना होते की परमार्थ करायचा म्हणजे काहीच करायचं नाही, नुसतं बसायचं, असं सांगितलेलं नाहीये. भगवंतांनीही सांगितलेलं नाहीये, संतांनीही सांगितलेलं नाही. कर्म टाकायला कुणीच सांगितलेलं नाही, कर्म करायलाच पाहिजेत. कर्मातल्या फळाची आसक्ती टाकायला सांगितले, कर्माचं जे अहंकर्तृत्व आणि ममत्व आहे ते टाकायला सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं क्रिया पालटे म्हटलेलं आहे. क्रिया पालटे ह्याचा अर्थ जी क्रिया आपण करतो आहोत त्या क्रियेमध्ये फरक झाला पाहिजे. ती क्रिया करण्यापाठीमागचा हेतू जो आहे तो हेतूमध्ये फरक झाला पाहिजे. क्रिया करायचीच आहे, सारी कर्म करायचीत, आणि सारी कर्म म्हणजे व्यावहारिक कर्म आहेत आणि पारमार्थिक कर्म आहेत. सामान्यतः व्यक्ती ही व्यावहारिक कर्मामध्येच पूर्णतः गुंतलेली असते, पारमार्थिक कर्माला कदाचित सुरुवात झालेलीही नसते. हजारात एखादा कुणीतरी त्या बाजूला वळलेला असतो. परंतु हे जर ग्रंथ श्रवणामध्ये आले, वाचनामध्ये आले, तर या दोन्ही प्रकारच्या कर्मामध्ये फरक पडायला पाहिजे. म्हणून क्रिया पालटे ह्याचा अर्थ व्यावहारिक कर्म जे करत असतो ते सामान्यतः स्वार्थाच्या पोटी केलं जात असतं. मी माझा संसार माझी मुलं बाळं ह्यांचं ठीक चाललंय ना, किंवा त्याच्यामध्ये काही आपल्याला जे हवं आहे, धनधान्य संपत्ती सर्व तऱ्हेची जी काही गोष्टी आहेत, ऐहिक वैभव ज्याला आपण म्हणतो, ते मिळणार आहे ना, इकडं सर्वांचं लक्ष असतं आणि ते मिळण्यासाठी ज्या ज्या काही खटपटी लटपटी कराव्या लागतील त्या त्या करतात. एखादा प्रामाणिक मार्गाने जाईल, सचोटीच्या मार्गाने पैसा मिळवेल, धन मिळवेल, तर एखाद्या वेड्यावाकड्या मार्गाने मिळवेल. तर हे वेड्यावाकड्यानं मार्गानं पैसा मिळवणं किंवा धनसंपत्ती सत्ता मिळवणं हे तर सर्वथैव त्याज्यच सांगितलेलं आहे. कारण भगवंतानीच काम्य आणि निषिद्ध कर्मांचा त्याग सांगितलेला आहे आणि नित्य नैमित्तिक कर्म करायला पाहिजेत असं सांगितलेलं आहे. तर नित्य नैमित्तिक कर्म जी करायची आहेत त्याच्यामध्ये ही काही कर्म त्याज्य पण जी काही योग्य आहेत ती देखील सामान्यतः निष्काम कर्म न होता कामनिक होतात. प्रत्येक कर्माचा हेतू हा स्वार्थाचा असतो आणि समर्थांना किंवा भगवंतांना सगळ्यांना स्वार्थाच्या पलीकडे त्या व्यक्तीनं जावं असं वाटत असतं. म्हणून स्वार्थ परार्थ आणि परमार्थ ह्या ज्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्याच्यातून हे श्रवण केल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वार्थ जो आहे तो कमी होऊन त्या व्यक्तीनं पहिल्यांदा परार्थाच्या पायरीवर जायला पाहिजे आणि तिथून परमार्थाच्या पायरीवर जायला पाहिजे. म्हणून क्रिया पालटायची ह्याचा अर्थ जे जे व्यावहारिक कर्म आहे ते करताना देखील तन मन धनानी केलं गेलं पाहिजे. भगवंत आत बाहेर व्यापून आहे, तो आपल्या प्रत्येक कृतीकडे लक्ष ठेवून आहे ह्याची जाणीव पाहिजे. कारण जे जे कर्म आपण करत असतो देहानी मनानी अथवा बुद्धीनी त्या प्रत्येक कर्माचा संस्कार आपल्यावर होत असतो. देहाला सुद्धा चांगलं अन्न दिलं असलं, चांगलं काही कर्म केलं असेल, देह चांगला राहतो. मनाने देखील जर चांगल्या गोष्टी केलेल्या असतील तर मन शुद्ध राहण्याची शक्यता असते. बुद्धीत देखील चांगले निश्चय असतील तर बुद्धी चांगली राहते. नाहीतर तीच बुद्धी चांगली असली तरी सुद्धा जर का ती कुमार्गाला लागली तर त्याच्यातून वेडेवाकड्या गोष्टी संभवतात, आपला आणि समाजाचा देखील घात संभवतो. त्यामुळे प्रत्येक कर्म करताना त्याच्या मागचा हेतू काय. सामान्यतः जोवर परमार्थाचा परिचय झालेला नसतो, कोणी संत भेटलेले नसतात, तोपर्यंत त्याची कर्म जी असतात त्याचा हेतू हा निव्वळ स्वतःसाठी असतो. परंतु हे ग्रंथ वाचल्यानंतर हेतू मध्ये पालट होतो. म्हणजे क्रिया पालटे ह्याचा अर्थ मुळामध्ये हेतूचा पालट होतो. ते कर्म देखील जास्तीत जास्त चांगलं करण्याचा त्याचा प्रयत्न होतो. म्हणून हे झालं व्यावहारिक कर्माच्या बाबतीत. आणि पारमार्थिक कर्माच्या बाबतीत देखील पहिल्यांदा जर का तो पारमार्थिक कर्म करत असला तरी देखील त्याला जर सद्गुरू भेटलेले नसतील, ह्या ग्रंथांचं श्रवण झालेलं नसेल, तर ते पारमार्थिक कर्म देखील पुष्कळ वेळा स्वार्थासाठीच वापरलं जातं. ह्याचा अर्थ असा तो देवळात जात असतो, तीर्थयात्रा करत असतो, पूजा अर्चा चाललेली असते, नामस्मरणही चाललेलं असतं, तथापि ते सगळं जे आहे ते संसारासाठी वापरलं जातं. म्हणून संत जसे म्हणतात कामधेनू देऊन गाढव विकत घेतल्यासारखं, नामस्मरण करायचं आहे ते भगवत प्राप्तीसाठी, हे माहिती नसल्यामुळे जे नाम होतं ते संसाराची डागडुजी करण्यासाठी. त्यामुळे ह्या श्रवणाने लक्षात घेतलं पाहिजे की पारमार्थिक कर्म देखील चांगलं झालं पाहिजे. नाम घेत असलो तर नाम सुद्धा कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे, त्या नामाचा परिणाम काय आहे. नाम जे आहे ते नाम नामी नामधारक हे तिन्ही जसे एकत्र यायला पाहिजेत, एकरूप व्हायला पाहिजेत. ध्यान करत असला तरी कसं करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीत आपल्याला पालट घडवून आणायला पाहिजे आणि तो पालट ह्या ग्रंथांच्या वाचनाने चिंतनाने होत असतो. म्हणून ह्या ठिकाणी म्हटलंय क्रिया पालटे तत्काळ. त्याच्यामध्ये आणखीन काय फलश्रुती आहे ती आपण पुढच्या प्रवचनात बघूया. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. आपण पुढच्या प्रवचनात बघूया. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.